हनुमान आणि भीम। खूप खूप वर्षांपूर्वी प्राचीन भारतभूमीत हस्तिनापूर राज्यात शंतनू राजा राज्य करत होता। राजा शंतनू आणि त्याची राणी सत्यवती यांना दोन मुलं होती, चित्रांगद आणि विचित्रवीर्य। विचित्रवीर्याला दोन राण्या होत्या, अंबिका आणि अंबलिका। अंबिकेला मुलगा झाला, त्याचं नाव धृतराष्ट्र। तो जन्मतःच अंध होता, तर अंबलिकेच्या पोटी जन्माला आलेला पंडू आजारी आणि अशक्त होता। धृतराष्ट्राचा विवाह गांधारीशी आणि पंडूचा विवाह कुंतीशी झाला। धृतराष्ट्राला 100 पुत्र होते, तर पंडू आणि कुंतीला 5 मुलगे होते। धृतराष्ट्राच्या मुलांना कौरव आणि पंडूच्या मुलांना पांडव म्हटलं जायचं। ही कथा आहे पंडू आणि कुंतीच्या 5 मुलांपैकी एक असणाऱ्या भीमाची। कौरव आणि पांडवात हाड वैर होतं। अशाच एका प्रसंगी कौरवांनी पांडवांना द्यूतात पराभूत केलं। त्याचाच परिणाम म्हणून पांडवांना आपलं सारं वैभव, मान सन्मान यांचा त्याग करून 13 वर्षांसाठी पत्नी द्रौपदीसह जंगलात जावं लागलं। याच वनवासाच्या काळात एकदा भीम आणि द्रौपदी जंगलातून जात होते। तो एक प्रसन्न दिवस होता। वाऱ्याची थंड झुळूक वाहत होती आणि अचानक त्या झुळकीसोबत एक सुंदर सुगंधी कमळ द्रौपदी समोर येऊन पडलं।
भीमा, खरंच किती सुंदर फूल आहे हे! इतकं सुंदर फूल मी कधीच पाहिलं नव्हतं। हे फूल युधिष्ठिरांना द्यायला मला आवडेल, पण असंच एक फूल माझ्यासाठी मला मिळेल का?
हे द्रौपदी, तुला स्वतःसाठी दुसरं फूल नक्की मिळेल। असंच फूल तुला मिळावं यासाठी जगाच्या अंतापर्यंत जावं लागलं तरी चालेल, पण तुझ्यासाठी दुसरं फूल आणीनच।
भीमाने द्रौपदीला त्यांच्या आश्रमाकडे पाठवून दिलं आणि ज्या दिशेने ते फूल आलं त्या दिशेने तो स्वतः निघाला। त्याने दूरवर बराच शोध घेतला, पण द्रौपदीने पाहिलेल्या फुलासारखं फूल सापडलं नाही।
मी खूप दूरवर आलोय, माझे भाऊ माझी काळजी करत असतील, पण ते फूल मिळाल्याशिवाय मी परत कसा जाऊ? द्रौपदी किती निराश होईल! द्रौपदीसाठी ते फूल मिळवेपर्यंत मी माघारी जाणार नाही।
अचानक एक भयंकर गडगडाटी आवाज त्याच्या कानी आला आणि त्याला काही समजण्यापूर्वीच एका बेबंद हत्तीने त्याच्यावर हल्ला केला। हत्तीने गर्जना केली आणि पुढचं भरभक्कम पाऊल भीमाला चिरडण्यासाठी वर केलं। आपल्या भल्या मोठ्या पांढऱ्या शुभ्र सुळ्यांनी भीमाला ठार मारण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण भीम हा पृथ्वी तलावरील एक शक्तिशाली पुरुष होता। त्याने हत्तीच्या सोंडेला धरून उचललं आणि त्याला जमिनीवर आदळलं। भयंकर चित्कारासह हत्ती खाली पडला आणि धरती थरारलीच। जंगलातील सर्व प्राणी सैरा वैरा धावू लागले। त्यानंतर भीमाच्या मार्गात आडव यायची कोणाचीही हिम्मत झाली नाही। त्यामुळे भीमाला आपण खूप बलशाली आहोत असं वाटू लागलं।
पृथ्वी तलावरील मी सर्वात शक्तिमान पुरुष आहे। माझ्या मार्गात कोणीही आडव येऊ शकत नाही। माझ्या शक्तीशी कुणाचीही तुलना होऊ शकणार नाही।
त्यानंतर त्या दैवी फुलाचा शोध घेण्यासाठी अधीरपणे तो जंगलाकडे वळला। खूप दूरवर त्याला झाडाझुडपांनी आच्छादलेला एक पर्वत दिसला।
मला वाटतं त्या पर्वतावर मी फुलाचा शोध घ्यावा, पण पर्वतावर पोहोचण्यासाठी केळींचे हे घनदाट बन मला पार करावं लागेल।
केळीच्या बनाकडे चालत असताना तो एका तळ्यापाशी पोहोचला।
हे तळ्याचं पाणी किती गार आणि मन प्रसन्न करणार आहे! मला वाटतं त्या बनात शिरण्यापूर्वी पाण्यात जरा डुबकी मारावी।
भीमाने त्याची गदा बाजूला ठेवली आणि पोहण्याचा मनप्रसन्न अनुभव घेण्यासाठी पाण्यात उडी मारली। पाण्यात आडवे तिडवे हात मारल्यावर त्याला अधिक ताकदवान आणि उत्साही वाटू लागलं। अभिमान, अजिंक्यत्व त्याच्या चेहऱ्यावर झळकलं। मनसोक्त पोहून झाल्यावर तो पाण्याबाहेर आला आणि सर्व शक्तीनिशी शंखध्वनी केला. त्यानंतर केळीच्या बनाकडे त्याची पावलं वळली.